सुपर हिट्स 93.5 पर मैं हूँ अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूँ आप सभी का सुपर हिट गानों के बाद। ये बैचलर यहाँ पे आप सभी का गुड मॉर्निंग कहता है। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारताची मोस्ट अवेटेड चांद्रयान 2 याचं मुहूर्त अखेर ठरलाय बरं का। 15 जूनला पहाटेच चांद्रयान 2 ते आकाशामध्ये झेप घेणार आहे आणि ह्यामुळं आपल्या यु नो भारत देश जो आहे आपला तो दुसऱ्यांदा चंद्रावरती स्वारी करणार आहे। यार जब भी मैं ऐसे कुछ खबरें सुनता हूँ ना, किंवा जेव्हा पण मी कधी टीव्हीवर बघतो की चंद्रावर माणूस गेला, तेव्हा विचार करतो मी की यार कसं असेल नाही तिकडचं वातावरण, तिकडचं जग, तिकडे जायला किती मज्जा येत असेल, नाही सपनों की दुनिया होगी वहां पे सारी। तुम्हाला असं वाटत असेल ना की यार आपल्यासारख्या सामान्य माणसालाही एकदा चंद्रावर जाण्याचा चान्स मिळाला पाहिजे, भारी वाटेल नाही का। बघा सांगा मला की चंद्रयानमध्ये जर का तुम्हाला बसून तुम्हाला जायचा चान्स मिळाला, या चांद्रयानमध्ये तुम्हाला बसून जाण्याचा चान्स मिळाला तर तुम्हाला तिकडे कुणासोबत जायला आवडलो आणि सोबत तुम्ही इथून काय घेऊन जाल? चांद्रयान 2 तुम्हाला जर का बसून चंद्रावर जाण्याचा चान्स मिळाला तर तुम्हाला कुणासोबत जायला आवडेल आणि सोबत तुम्ही इथनं पृथ्वीवरनं काय घेऊन जाल बता मुझे। कॉल करणार नंबर आहे माझा 9607007935 नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। तोपर्यंत हे पुढचं गाणं तुमच्याकडे आहे, दिल है मुश्किल मूवीचं, थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।